Hare Krishna. It is truly an honor and a fortune to be with all of you this evening.
आपण सर्वांसोबत आज मी संध्याकाळी इथे उपस्थित आहे हा मी माझा स्वतःचा एक गौरव आणि भाग्य मानतो.
50 years ago His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada established a movement to spread the essence of all Vedic knowledge, pure bhakti, throughout the world.
50 वर्षांआधी कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एका संस्थेची स्थापना केली ज्यांनी त्यांची इच्छा होती की पूर्ण जगाला शुद्ध कृष्ण भक्ती द्यावी.
I was recently hearing a recorded lecture of Srila Prabhupada telling about when he first came to the United States.
काही दिवसांपूर्वी मी एक रेकॉर्डिंग ऐकत होतो एका त्यांच्या जुन्या लेक्चरचं. त्यात ते सांगत होते.
He was speaking to a group of your country people in the city of Gorakhpur.
गोरखपूर नावाचं एक जे शहर आहे भारतात त्यातील काही युवकांना उद्देशून श्रील प्रभुपाद एक लेक्चर मध्ये बोलत होते.
When Srila Prabhupada was 69 years old from Calcutta he boarded the Jaladuta, a cargo ship which is being honored today in the form of the stage that we are sitting on.
आपण ज्या स्टेजवर बसलो आहे आज इकडे तो एका जहाजाच्या रूपात आहे. तसंच 69 वय असताना श्रील प्रभुपाद कलकत्त्याहून एका मालवाहक जहाजाने अमेरिकेला गेले.
It was an old beaten down cargo ship that went back and forth from India to various parts of the world.
हे जहाज काही असं नवीन जहाज नव्हतं तर खूप जुनं एक जहाज होतं ज्याने अमेरिका आणि भारतामध्ये फार फेऱ्या मारल्या होत्या.
No one cares about such cargo ships.
अशा मालवाहक जहाजांबद्दल कोणाला काय घेणार आहे.
But here we are 50 years later, about 45 years after the cargo ship of Jaladuta was disassembled and just sold for scrap, and we are honoring it, we are worshiping it like a murti.
गम्मत बघा पण या ही जी एक विशेष गोष्ट आहे या मालवाहक जहाजाबद्दल की जवळजवळ 45 वर्षांआधी या जहाजाचा नाश केला पण तरीही आपण एका मूर्तीप्रमाणे आज या स्टेजला पूर्ण एका जहाजाप्रमाणे सजवलंय.
Why is that?
का बरं असं केलं आपण या जहाजाप्रती.
In explanation of this question, we can explain some of the most profound of the philosophies of the Vedic literatures.
या एका साधारण प्रश्नाचं उत्तर देता देता आपण बरंच काही बोलू शकतो.
ओम पूर्णम अद पूर्णम इदम पूर्णात पूर्णम उदच्यते. That the absolute truth is one, and that supreme truth is perfect and complete.
ईशोपनिषदातल्या या मंत्राप्रमाणे परम सत्य हे एक आहे आणि ते पूर्ण आहे स्वतःमध्ये.
And everything emanating from that absolute truth is also perfect and complete.
आणि एक खास वैशिष्ट्य म्हणजे या परम सत्यातून जे काही उत्पन्न होतं तेही पूर्ण आहे.
Light comes from the sun.
प्रकाश हा सूर्यापासून निर्माण होतो.
Darkness will never come out of the sun.
पण अंधार हा कधी सूर्यापासून कधी निर्माण होणार नाही.
Darkness is when we turn our back and turn our face away from the sun and we see a shadow.
अंधार तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण सूर्याकडे आपली पाठ फिरवतो आणि आपल्या सावलीला बघतो.
कृष्ण tells in Sri Bhagavad Gita, अहम सर्वस्य प्रभव मत सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां भूत भाव समन्विता. That I am the source of all spiritual and material worlds. Everything emanates from me.
Shri Krishna Bhagavad Gita mantat ki mi sarva adhyatmik ani bhautik jagatancha srot ahe.
The wise who know this perfectly worship me with all their hearts.
आणि ज्या बुद्धिमान लोकांना हे एक सत्य माहिती आहे ते पूर्णपणे हृदयाने माझी भक्ती करतात.
अहम बीज प्रतापिता ममाएव अंसो जीवलोके जीवभूत सनातन. Krishna is the father and the mother of all living beings. Every being is part and parcel of him.
इतर ठिकाणी गीतेतच श्री कृष्ण म्हणतात की तेच आपले आई आणि वडील दोघेही आहेत. आपण त्यांचीच संतान आहोत.
So there have been thousands and thousands of old cargo ships that sail different parts of the world and nobody cares anything for them.
तर या जगात असे किती मालवाहक जहाज आहेत जे बनवले गेले वापरले गेले आणि नंतर त्यांना तोडून मोडूनही टाकलं पण त्यांची चर्चा कोणी करत नाही.
They carry some big boxes. They drop off the boxes and people are concerned with the boxes. Nobody cares about those old ships.
या जहाजांवर बरेच वेळा काही काही माल वाहून घेऊन जातात. लोक त्या जहाजावर जो माल आहे त्याच्याशी संबंध ठेवतात. जहाजाबद्दल कोणाला काही चिंता आहे.
योग इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मिंग मटेरियल एनर्जी इनटू स्पिरिच्युअल एनर्जी थ्रू आवर कॉन्शियसनेस.
योग या शब्दाचा अर्थ काय तर कुठल्या भौतिक गोष्टीला आपण आध्यात्मिक दृष्टीने कसं बघायचं हे आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करणे यालाच योग म्हणतात.
Because that one cargo ship, the only one in the history of humanity, brought a saint from Vrindavan to the Western world for the singular purpose of establishing the beauty of the culture of Vrindavan. Therefore, that ship is honored and worshipped, and when we remember it, tears come from our hearts.
आज आपण हा जहाज बघतोय. या जहाजाचे स्मरण करूनही आपल्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. का बरं असं? कारण या जहाजाचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की या जहाजामध्ये एक संत वृंदावनातून अमेरिकेला गेले आणि त्यांनी शुद्ध भक्तीचा प्रचार करायचं ठरवलं.
लास्ट इयर ऑन ऑगस्ट 13th इन द नेट सुभाष चंद्र बोस नेटीजी स्टेडियम इन कलकत्ता दे मेड अ ब्यूटिफुल स्टेज इन द फॉर्म ऑफ जलदूत बोट. As is today.
गेल्या वर्षी मी कलकत्त्यामध्ये एका कार्यक्रमाला होतो तेव्हा नेताजी सुभाषचंद्र इंडोर स्टेडियम मध्ये ऑगस्ट महिन्यामध्येही त्यांनी एक असा एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता आणि तिथेही अशीच एक बोट निर्माण केली होती.
So what transforms material into spiritual is when we remember something's connection to Krishna and we utilize it in the service of Krishna.
तर एका भौतिक गोष्टीचं एका अध्यात्मिक गोष्टीमध्ये परिवर्तन कधी होतं जेव्हा आपण त्या गोष्टीला कुठल्या अध्यात्मिक कार्यामध्ये श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये उपयोग करतो.
After heart attacks and seasickness, this boat brought Srila Prabhupada to New York City.
अनेक हार्ट अटॅक सहन करूनही श्रील प्रभुपाद याच बोटीने याच जहाजाने अमेरिकेला पोहोचले.
He told this group of Indian people in Gorakhpur that I had no money, I had no means, and I had no friend.
श्रील प्रभुपाद त्या लेक्चरमध्ये गोरखपूरच्या लेक्चरमध्ये सांगत होते मी जेव्हा अमेरिकेला पोहोचलो माझ्याकडे काही मदत उपलब्ध नव्हती माझे कोणी मित्रही नव्हते आणि माझ्या खिशात एक दमडीही नव्हती.
आय हॅड नो होम अँड आय वॉज वॉन्डरिंग लाईक अ वॅगाबॉन्ड.
ते एक विशिष्ट शब्द वापरतात प्रभुपाद वॅगाबॉन्ड. वॅगाबॉन्ड म्हणजे जवळजवळ एक भिकारीच.
अँड देन ही एक्सप्लेन्ड हाऊ आफ्टर ऑलमोस्ट अ इयर ऑफ स्ट्रगल he was given a little tiny storefront and he said from almost a year of selling his books Srimad Bhagavatam personally he had to sell each one himself he said whatever he earned it was about $275 or something he earned in a that's all he could save he used every penny of it for 1 month rent for this storefront and a little apartment.
अमेरिकेत पोहोचल्यावर जवळजवळ एक वर्षानंतर प्रभुपादांच्या हातात एक जागा आली जिथे त्यांनी आपली संस्था सुरू केली, पण त्या संस्थे ती जागेचं एका महिन्याचं जे रेंट होतं, भाडं होतं, त्याच्यासाठी जवळजवळ एक वर्ष शिला प्रभुपादांनी आपलं श्रीमद भागवतम लोकांना प्रचार हेतू विकलं होतं, आणि त्या एका वर्षाच्या पैशांनी एका महिन्याचं त्यांनी भाडं दिलं.
And he did not have anything for the next month's rent.
आणि जेव्हा एका महिन्याचं भाडं दिलं तेव्हा परत खिसे रिकामे, दुसऱ्या महिन्याच्या भाड्यासाठी पैसे नव्हते.
But he met a Mr. Rubin when he was sitting on a bench. A man from Turkish origin in a little park. And he asked Srila Prabhupada, what is your purpose here in America?
एके दिवशी न्यूयॉर्कमध्येच एक मिस्टर रुबेन म्हणून एका व्यक्तींना श्रील प्रभुपाद भेटले एका पार्क बेंचवर. तेव्हा त्या रुबेनांनी श्रील प्रभुपादांना विचारलं, तुम्ही इथे आले याच्या मागे तुमचा हेतू काय आहे?
He described Srila Prabhupada was so gentle and so humble. But yet he spoke with such certainty.
तर हे रुबेन नंतर भक्तांना भेटले तेव्हा म्हणाले, मी जेव्हा श्रील प्रभुपादांना भेटलो फार नम्र होते, फार साधे होते, पण त्यांच्या दृष्टीसमोर सर्व काही एकदम व्यवस्थित स्पष्ट होतं.
He said, there are temples all over the world and there are thousands of devotees and there are thousands of published books. He said, they are all there, just separated by time.
आणि श्रील प्रभुपादांनी हेही सांगितलं की माझ्या डोळ्यासमोर सर्व काही स्पष्ट आहे, अनेक अनेक मंदिर आहेत, लाखो लाखो पुस्तकांचं वितरण झालंय, अनेक अनेक भक्त आहेत, फक्त काळाची अवधी आहे.
And one day Prabhupada was just walking down the street. He explained to the people of Gorakhpur, and I happened to meet one man, one young boy named Howard. And he asked, are you coming from India?
आणि त्या लेक्चरमध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की असंच एकदा फिरता फिरता मला एक युवक भेटले, त्यांचं नाव होतं हॉवर्ड, आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला, काय तुम्ही भारतातून आले आहात का?
श्रील प्रभुपाद सेड, यस, आय एम कमिंग फ्रॉम इंडिया, वुड यू लाईक टू सी वेअर आय एम गिव्हिंग क्लासेस अँड ब्रिंग युअर फ्रेंड्स.
आणि श्रील प्रभुपादने त्वरित उत्तर दिलं, होय होय, मी भारतातूनच आलोय, तुम्हाला माझे लेक्चर वगैरे ऐकण्यामध्ये काही रुची आहे का? चला माझ्यासोबत.
And gradually he had just 5 or 6 students after a month or two, and then little more and little more, and within a couple years he had an international society.
आणि अशा प्रकारे श्रील प्रभुपादांनी प्रचार सुरू केला. तर न्यूयॉर्क मध्ये 5-6 मुले होती, काही महिन्यांनी अजून वाढली, आणि हळू 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 असा प्रचार करता करता आज आमच्याकडे आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
From the very beginning, Srila Prabhupada wanted his devotees to establish Rath Yatra festivals.
सुरुवातीपासून श्रील प्रभुपादांची ही प्रमुख इच्छा होती की हरे कृष्ण संस्थेने नेहमी जगन्नाथ रथयात्रा साजरा करावी.
In 1967 January, Srila Prabhupada asked one particular American boy to carve the deities with his own hands of Jagannath Baladev Subhadra, and later to make a grand beautiful chariot just like in Jagannath Puri.
1967 madhe barech varshanpurvi Srila Prabhupadani eka yuvakala vinanti keli ki tumhi Jagannath ji anche vigrah nirman kara, ani Jagannath Puri madhe rath yatra hoti tasa bhavya ek tyanchyasathi tumhi rath nirman kara.
And that personality is sitting with us today.
आणि ही व्यक्ती आपल्या सोबत आज इथे उपस्थित आहेत.
My dear exalted senior god brother who is so very very dear to our Srila Prabhupada, Shyam Sundar Prabhu, please stand up.
फार फार आदरणीय माझे गुरु बंधू आहेत श्याम सुंदर प्रभू.
Through Prabhupada's instruction, he was the first person to manifest Jagannath Baladev Subhadra outside of India.
श्रील प्रभुपादांच्या कृपेनी आणि त्यांच्या आज्ञेनी भारताच्या बाहेर पहिल्यांदा कोणीतरी जगन्नाथजींचे विग्रह निर्माण केले.
He was first to build the chariot for the Rath Yatra.
पहिले व्यक्ती आहे ज्यांनी भारताच्या बाहेर रथयात्रासाठी एक रथ निर्माण केला आहे.
And then he was sent to London. And he carved deities of Jagannath for London, and then an incredible, enormous chariot with his own hands he carved and he erected for Rath Yatra in the streets of London.
आणि अमेरिकेत निर्माण केल्यावर तीच सेवा परश्रील प्रभुपादांनी त्यांना लंडन मध्ये करायला सांगितली आणि तिथेही त्यांनी यश गाजवलं.
And now in practically every major city of the world, by Srila Prabhupada's inspiration, there is celebration of Rath Yatra where thousands, sometimes hundreds and thousands, sometimes millions of people come to attend.
आणि आता त्याच परंपरेत विश्वाच्या प्रत्येक प्रमुख शहरामध्ये रथयात्रा होते. कधी हजारो, कधी लाखो, कधी करोडो लोकही येतात.
The history of Rath Yatra begins long ago when King Indradrumna in a previous age he manifested this Rath Yatra in the holy place of Jagannath Puri.
रथयात्रेचा इतिहास हा फार प्राचीन आहे. एका गेल्या युगात इंद्रद्युम्न महाराज नावाचे एक राजे होते जगन्नाथपुरीचे, त्यांच्याशी संबंधित आहे ही कथा.
When Sri Chaitanya Mahaprabhu came to this world about 5 centuries back, he left his birthplace of Sri Navadvip when he was 24 years old. After establishing the Harinam Sankirtan movement, the Yuga Dharma.
Shri Chaitanya Mahaprabhu 500 varshapurvi ya prithvivar avtarit jhale, pan Bengal madhe avtarit jhale. 24 varsha vay astana tyanni sanyas ghetla ani Jagannath Purit tyanni sthanantar kele.
He took sanyas in a place called Katwa, and from there he wanted to go to Vrindavan. He started running to Vrindavan.
नवद्वीप जवळ कटवा म्हणून एक जागा आहे, तिथे त्यांनी संन्यास स्वीकारले आणि संन्यास स्वीकारताच त्यांची इच्छा होती की मी धावत पळत वृंदावनाकडे अग्रसर व्हावं.
लॉर्ड नित्यानंद न्यू दॅट श्री चैतन्य महाप्रभू इज सो ईगर टू गो टू वृंदावन, बट बाय डूइंग सो ही इज ब्रेकिंग द हार्ट्स ऑफ हिज मदर साक्षी एंड ऑल द डिवोटीज इन नवद्वीप. सो नित्यानंद प्रभू समहाउ अरेंज्ड दॅट लॉर्ड चैतन्य मीट हिज डिवोटीज in Shantipuram.
Shri Nityanand Prabhuna maiti hota ki jari Chaitanya Mahaprabhunchi hi vayaktik ichcha hoti ki mi Vrindavanala jav, pan tasa kelyamule tyancha aai pasun tyancha bhaktan pasun far durava nirman jhala asta, mhanun Nityanand Prabhunni thoda ek chhad kapatani tyanna Shantipur kade tyanna disha bhul keli tyanchi.
When his mother Sachi saw him, her heart was broken.
जेव्हा शची मातेला हे कळलं की माझ्या पुत्राने संन्यास घेतला आहे, तेव्हा त्यांचं हृदय पूर्णपणे तुटून पडलं.
Gone was his magnificent long hair that draped over his broad shoulders. He had the shaved head of a renunciate.
त्यांचे काळे लांब सुंदर केस होते जे त्यांच्या खांद्यांपर्यंत यायचे, ते सर्व केस निघून आता ते एक संन्यासी सारखे त्यांचं चेहरा त्यांचा डोक्यावर अजिबात केस नव्हते.
Gone was the beautiful clothes that she would arrange for him and the jewels, and he wore the simple drab saffron robes of a swami.
आई म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी कितीतरी वस्त्र निर्माण केले होते, काही आभूषण निर्माण केले होते, ते सर्वचा त्याग करून आता श्री चैतन्य महाप्रभू केशरी कपडे घालून एका संन्यासी सारखे दिसत होते.
She prayed to her son that if you go to Vrindavan, I will never hear from you, about you, or see you again.
त्यांनी आपल्या मुलाला विनंती केली, जर तुम्ही जगन्नाथपुरीला गेले, तुम्ही जर इथून निघून गेले, तर मला तुमची अजिबात काही खबर मिळणार नाही, तुमच्याबद्दल काही माहिती मिळणार नाही.
But the same Krishna that lives in Vrindavan is living in Puri as Jagannath. And Jagannath Puri is very close to Navadvip. Please make your home there.
तुमची इच्छा आहे की तुम्हाला वृंदावनात जायचं आहे पण तेच कृष्ण जे वृंदावनात आहेत ते जगन्नाथ म्हणून जगन्नाथपुरीत आहेत तर मी तुम्हाला विनंती करते तुम्ही जगन्नाथपुरीत जावा.
To honor his mother, he went to Puri.
केवळ आपल्या आईचा आदर ठेवावा म्हणून श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनाला सोडून जगन्नाथपुरीला गेले.
And every year he would invite all of his devotees from every different place, Bengal, Odisha, Bihar, to celebrate the Rath Yatra.
आणि प्रत्येक वर्षी श्री चैतन्य महाप्रभू बिहार ओरिसा बंगाल या सर्व प्रांतातील आपल्या भक्तांना दरवर्षी पुरीला बोलवायचे जगन्नाथ रथयात्रा साजरा करण्यासाठी.
For Sri Chaitanya Mahaprabhu, who is Radha Bhavi Naomi Suvalitam Naomi Krishna Swarupam, Lord Chaitanya is Krishna himself, who has come with the love and the complexion of Sri Radha, the supreme lover.
तर या श्लोकाप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू हे श्री कृष्णच आहेत पण त्यांनी श्री राधाराणींची भावना आणि कांती स्वीकारली आहे.
रथयात्रा depicts a beautiful leela from Srimad Bhagavatam.
श्रीमद भागवतात एक सुंदर कथा वर्णन केली आहे आणि ती कथा रथयात्रेशी खूप संबंधित आहे.
Krishna left Vrindavan when he was only about 10.5 years old for Mathura and then Dwarka.
Shri Krishnanni Vrindavanatun Mathuresathi ani nantar Dwarkesathi padarpan kela teva tyancha vay keval 10-10.5 varsha hota.
After a long time, many years, there was a solar eclipse in Kurukshetra.
अनेक वर्षांनंतर कुरुक्षेत्रामध्ये एकदा एके काळी सूर्यग्रहण होतं.
And Krishna went with his queens, with his mother and father, Vasudev and Devaki, with his ministers and his friends.
आणि श्री कृष्ण या सूर्यग्रहणाच्या वेळेस कुरुक्षेत्र या पवित्र ठिकाणी आपल्या आईला वडिलांना आपल्या राण्यांना पूर्ण परिवाराला घेऊन गेले होते.
He invited the Brajvasis.
त्यांनी ब्रजवासींनाही आमंत्रण दिलं.
They were so eager. After so long, we will see Krishna. We will see his beautiful smiling face. We will feel the loving glance of his lotus-like eyes.
ब्रजवासींना जेव्हा हे निमंत्रण मिळालं ते किती उत्सुक झाले. त्यांना आता श्रीकृष्णांचा चेहरा आठवू लागला, श्रीकृष्णांचे डोळे आठवू लागले.
We will hear the sweet nectarine sound of his loving voice.
आता आपण श्रीकृष्णांचे सुंदर सुंदर शब्द त्यांची जी ध्वनी आहे ती आपल्याला ऐकायला मिळेल.
Their vimpralamba, their love and separation was in ultimate anticipation to see the Lord again.
वर्षानुवर्ष श्रीकृष्णांपासून दुरावा निर्माण झाल्यामुळे त्यांचं प्रेम एका वेगळ्या स्तरावर पोहोचलं होतं आणि त्यांना उत्कंठा निर्माण झाली की कधी मी कुरुक्षेत्राला जाऊ.
युगायतम नमेशेन चक्षुषा प्रपृशायतम सुन्यायतम जगत सर्वम गोविंद विरहे नमे. The gopas and gopis, this prayer is revealing the true nature of their hearts, that in separation from Krishna, the blink of an eye seems like a yuga.
या श्लोकामध्ये जी भावना व्यक्त केली आहे ती गोप आणि गोपी यांच्या मनातली भावना आहे. काय आहे ती भावना? एक क्षण जेव्हा माझ्या पापण्या डोळ्यांच्या जेव्हा बंद होतात ती अवधी मला एका युगाप्रमाणे वाटते कारण त्या काळामध्ये मला श्रीकृष्णांचे दर्शन होत नाही.
And not seeing the beautiful form of Govinda, the entire world is a dreary, empty void.
आणि श्रीकृष्णांच्या दर्शनाशिवाय हे पूर्ण सुंदर जग मला एका शून्याप्रमाणे दिसत आहे.
This is the mood they were living for years and now they're going to see Krishna.
वर्षानुवर्ष या भावनेमध्ये जीवन जगून आता त्यांना एक आशेची किरण निर्माण झाली होती की आता आम्हाला श्रीकृष्णांचे दर्शन कदाचित प्राप्त होईल.
In Kurukshetra, Nanda, Yashoda, Subal, Sridama, Sudama, Sri Radha, Lalita, Vishaka, Chitra, they're seeing Krishna. Finally,
अनेक अनेक वर्षांनी सर्व ब्रजवासी त्यांचे आई वडील नंद यशोदा हे यांना एक आता आशा निर्माण झाली की आम्ही श्रीकृष्णाला भेटू.
They were so happy, but simultaneously they were even more broken hearted.
एका दृष्टीने त्यांना फार आनंद झाला पण दुसऱ्या दृष्टीने एक थोडासा त्यांना एक संकोचही होत होता हृदयात.
He wasn't a cowherd boy, he was a royal prince.
कारण आता ते त्यांच्या गावातले एक आकर्षक युवक नव्हते, आता ते खूप मोठे राजे झाले होते.
They expressed their feelings. We want to see your peacock feather. We don't want to see a crown.
त्यांनी जेव्हा श्रीकृष्णांना बघितलं तेव्हा त्यांनी एक आपल्या मनातली एक इच्छा त्यांना व्यक्त केली की तुमच्या डोक्यावर जे मुकुट आहे त्या रूपात आम्हाला तुमचं दर्शन नाही करायचंय, तर एका मोर पिसासोबत तुमचं दर्शन करायचंय.
We don't want to see your royal armor and princely dress. We want to see you dressed like a little cowherd boy with the gunjamala around your neck.
एका राजाच्या वस्त्रांमध्ये तुमचं दर्शन आम्हाला काहीतरी विचित्र वाटतंय, तुमच्या गळ्यामध्ये गुंजमाला ही असेल तर आम्हाला फार सुंदर वाटेल आणि आनंद होईल.
Here in Kurukshetra there are chariots and royal horses and elephants.
इथे कुरुक्षेत्रात तुमच्या पाठीमागे खूप मोठे मोठे रथ आहेत, घोडे आहेत, मोठे मोठे हत्ती आहेत.
This does not please us. We want to see you under a kadamba tree in a beautiful fragrant forest on the bank of the Yamuna river playing on your flute.
पण आमच्या डोळ्यांना या सर्व गोष्टींचा काहीही फायदा नाही. आमच्या मनात केवळ एकच इच्छा आहे की कदंबाच्या वृक्षाखाली तुम्ही एक बासुरी घेऊन जेव्हा ध्वनी आम्हाला ऐकवाल ते आम्हाला दृश्य बघायचंय.
We are not even feeling a drop of happiness compared to the ocean of happiness of seeing you in Vrindavan, your home.
वृंदावनात तुमचं दर्शन घेऊन आम्हाला जो आनंद व्हायचा त्याची तुलना जर आम्ही सागराने केली तर त्या सागराचा एक थेंबही आम्ही आता या क्षणी अनुभव करत नाही आहोत.
Nanda and Yashoda, your mother and father, they are crying day and night. Do you want to kill them?
काय तुम्हाला माहिती आहे की नंद आणि यशोदा हे दिवस रात्र रडत असतात, आता तुम्हाला जर हे स्वीकार नसेल तर काय तुमची अशी इच्छा आहे का की त्यांनी मरण पाव?
Your cows, your calves, they just stand in one place like statues, just crying in separation from you. Do you want to hurt them? And what to speak of your cowherd boyfriends?
तुम्ही तिथून निघून गेल्यावर गाई वासर हे का पुतळ्याप्रमाणे उभे असतात, त्यांना तुम्हाला मारायचं आहे का? आणि ही जर गाई आणि वासरांची परिस्थिती असेल तर तुमच्या मित्रांबद्दल काय सांगावं आम्ही?
प्लीज रिटर्न टू वृंदावन.
कृपया आमची विनंती स्वीकार करा आणि वृंदावनात परत या.
We are drowning in an ocean of separation from you and we are being swallowed by the timangilla fish of our desire to serve you.
आम्ही एका दुःखाच्या सागरात बुडत आहोत आणि तिमिंगिला मास्यानी आम्हाला तो तिमिंगिला मासा खातो आहे.
It was in this mood that Sri Radha and the gopis and the gopas of Vrindavan, in their hearts, they meditated upon building three beautiful chariots and bringing Krishna from Kurukshetra along with Balaram and Subhadra back home to Sri Vrindavan Dham.
Ani asha ya sundar virahacha bhavanet Sri Krishna na parat Vrindavanat annyacha bhavaneni तीन रथांचं निर्माण केलं गोपींनी आणि आपल्या स्वहस्तांनी त्यांनी श्रीकृष्णाला ओढायचा प्रयत्न केला.
In Puri, when Krishna leaves the Jagannath temple, he's on that procession to Gundicha, which is non-different than Vrindavan.
तर जगन्नाथ पुरी जेव्हा रथयात्रा होते तेव्हा जगन्नाथांना जगन्नाथ मंदिरातून गुंडीचा मंदिर इथे स्थानांतरित केलं जातं, तर गुंडीचा म्हणजे वृंदावन.
And Krishna reveals himself according to our surrender, our sharanagati and the bhava in which we're surrendering.
Shri Krishna aplyala aplya bhavane anusar prakat hotat.
In tonight's ratayatra we are now sitting in Vrindavan.
Achaya ratayatra mahotsav anusar apan gundicha mhanje vrindavanat baslelo ahot.
And ratayatra is bringing Jagannath and bringing all the people and everyone the
the devotees, the pilgrims, the tourists, everyone is coming to Vrindavan.
आणि जगन्नाथांच्या कृपेने जगन्नाथ स्वतः तर वृंदावनात येतातच पण स्वतःसोबत आपल्या भक्तांना आणि अनेक अनेक लोकांनाही घेऊन येतात.
Sri Chaitanya Mahaprabhu wanted from the very beginning of the parade to teach the mood in which we can approach Vrindavan Dham.
Shri Chaitanya Mahaprabhunchi hi tivra ichha hoti rathyatrecha survati pasun ki apan bhaktanna he shikvav ki apan Vrindavanat kasa jau shakto.
The king of Orissa was Pratapa Rudra Maharaj.
Orissa prantache raje hote tya kali Pratap Rudra Maharaj.
He longed to have the darshan of Sri Chaitanya Mahaprabhu.
आणि त्यांनाही श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन व्हावं ही उत्कंठा होती.
But in those days, it was inappropriate for a sannyasi to directly meet with a person who was wealthy and powerful like a king.
त्या काळाच्या संस्कृतीनुसार पण हे शक्य नव्हतं. एका संन्यासाचं आणि एका राजाचं मिलन होणं हे फार कठीण होतं.
Lord Chaitanya said to Sarvabhauma, you want me to meet this king? It is worse than drinking poison.
Sarvabhaum Bhattacharyani jeva hi vinanti Sri Chaitanya Mahaprabhu samor prastut keli teva Sri Chaitanya Mahaprabhu ni uttar dila, tumcha manachi ichcha ahe hi mi vish pinyapeksha hi jasti ghatak ahe majhya sathi.
I cannot meet a materialistic person.
मी एक भौतिकवादी व्यक्तीशी कधीही भेटू शकत नाही.
If you ever ask me again, I will leave this place.
जर तुम्ही एकदाही या गोष्टीचा परत एकदा उच्चार केला तर मी ही जागा सोडून निघून जाईन.
Meanwhile, King Prataparudra arrived soon after and he said to Sarvabhauma Bhattacharya, did you arrange a darshan for me? And Sarvabhauma Bhattacharya said, he won't meet you because you're a king.
आणि प्रतापरुद्र महाराज ही इच्छा घेऊन एक राजे होते म्हणून तिथे उपस्थित झाले आणि सार्वभौम भट्टाचार्यांना विचारलं, काय श्री चैतन्य महाप्रभू माझ्याशी भेटण्यासाठी तयार आहेत? आणि सार्वभौम भट्टाचार्य निराश होऊन म्हणाले, अजिबात शक्य नाही ते, कारण तुम्ही एक राजे आहात.
किंग प्रतापरुद्र विदाउट इवन थिंकिंग कम्प्लिटली स्पॉन्टेनियसली टोटली ऑनेस्टली ही सेड, इफ माय बीइंग अ किंग is an obstruction from receiving the mercy of the Lord, which is the only purpose of life, then I will immediately give up my kingdom.
आणि जसे ज्या क्षणी प्रतापरुद्र महाराजांनी हे शब्द ऐकले त्या क्षणी एकदम स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे त्यांनी उत्तर दिलं, जर माझा राजा होण्यामुळे मला श्री चैतन्य महाप्रभूंची भेट होत नसेल, जर माझा राजा होणं हे अडथळा असेल, तर मी राजाचं पद आज या क्षणी त्यागायला तयार आहे.
I will leave my family, I will leave my palace, I will leave all my wealth, and I will be a beggar with a little earring made of ivory. A homeless beggar for the rest of my life. That will be my aspiration to receive the mercy of my Lord.
माझ्या पदाचे, माझ्या परिवाराचे, माझ्या धनाचे, माझ्या संपत्तीचे सर्व गोष्टींचा त्याग करून मी एक सिंपल साधा साधारण एक भिकारी बनायला तयार आहे, पण माझी एकच आकांक्षा आहे की मला श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन व्हावं आणि त्यांच्याशी भेट व्हावी.
But all the devotees said, no, 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 don't do that because we need you as king. This is your dharma. Continue being king. Sri Chaitanya Mahaprabhu will certainly bestow his mercy on you.
पण इतर भक्तांनी विनवण्या केल्या, असं करू नका, तुम्ही त्याग करू नका, तुम्ही राजे म्हणून तुमचं धर्म आहे, तुम्ही तीच सेवा करा, आम्ही काहीतरी उपाय करतो आणि तुमची भेट घालून देतो.
Then came Ratha Yatra.
आणि मग काही दिवसांनी रथयात्रा होती.
श्री चैतन्य महाप्रभू ऑर्गनाइज 7 कीर्तन पार्टीज विथ 4 मृदंगस इन ईच पार्टी एंड 8 करतल्स. इट वाज गोइंग टू बी ग्लोरियस.
श्री चैतन्य महाप्रभूंनी रथयात्रेसाठी 7 कीर्तन पार्टी आयोजित केल्या. प्रत्येक संकीर्तन पार्टीत 4 मृदंग आणि 8 करताल होते.
But just before the chariot was pulled, the king Prataparudra came with a broom and with all humility he swept the street before the chariot.
आणि जेव्हा रथयात्रा सुरू होणार होती तेव्हा एक विलक्षण दृश्य झाले की प्रतापरुद्र महाराज स्वहस्तानी जगन्नाथजींच्या रथासमोर झाडू मारायला लागले.
Sri Chaitanya Mahaprabhu is Krishna, Bhava Grahi Janardana. He doesn't see what we do. He sees the Bhava, He sees the love and the intent in which we do it.
श्री चैतन्य महाप्रभु हे श्री कृष्ण आहेत आणि त्यामुळेच ते भावग्राही आहेत ती आपली भावना बघतात आपण जे कार्य करतो त्याकडे त्यांचं जास्ती लक्ष नसतं.
Some politicians will come and they'll sweep before the street because they want to get votes.
कधी कधी काही पुढारी आहेत ते काही अशा कार्यक्रमांमध्ये येतात आणि काही असे कार्य करतात ज्याच्यामुळे लोकांचं त्यांच्याकडे लक्ष हे वेधित होईल.
And by Jagannath's grace they'll get votes.
आणि जगन्नाथजींच्या कृपेमुळे कदाचित त्यांना ते यशही लाभेल त्यांना वोट्स मिळतील.
But King Pratap Rudra, he just wanted to be the menial humble servant of all the devotees, of all the pilgrims, of everyone, because he knew by sweeping the street Jagannath will be pleased.
पण प्रताप रुद्र महाराजांनी जेव्हा हातात झाडू घेतला होता तेव्हा त्यांच्या मनात अशी भावना नव्हती. त्यांना खरोखर नम्रपणे जगन्नाथजी आणि त्यांच्या भक्तांचा सेवक म्हणून स्वीकारायचं होतं स्वतःला.
When Sri Chaitanya Mahaprabhu saw this, such an exalted, learned, powerful, wealthy person doing such a simple service that anyone can do with such devotion, he decided, I will give him my full mercy.
आणि त्या क्षणी श्री चैतन्य महाप्रभूंनी हृदयामध्ये एक विचार केला की असा ऐश्वर्यवान व्यक्ती जेव्हा प्रेमाच्या भावनेनी सेवाच्या भावनेनी जेव्हा झाडू मारायला तयार होतो अशा व्यक्तीकडे खरोखर प्रामाणिकपणा आहे आणि मी याला भेट देईन.
As the kirtans were going on, 7 kirtan parties, 4 in front of Jagannath, 1 on the right side, 1 on the left side and 1 behind. And Lord Chaitanya was dancing simultaneously in all 7 kirtans and all the devotees were thinking, he's only with me.
आणि एक दिव्य गोष्ट घडली की श्री चैतन्य महाप्रभूंनी जशा 7 कीर्तन पार्टी आयोजित केल्या होत्या श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःचा विस्तार करून प्रत्येक संकीर्तन पार्टीत उपस्थित होते आणि प्रत्येक संकीर्तन पार्टीच्या भक्तांना वाटायचं की श्री चैतन्य महाप्रभू हे केवळ आमच्यासोबतच नृत्य करतायत.
But Pratap Rudra Maharaj, he could see just like Krishna manifested himself to dance with each and every gopi in the rasa dance, just like he was in Dwarka living in all the 16,108 palaces simultaneously, my Krishna, who's appeared as Sri Chaitanya Mahaprabhu, is in each and every kirtan, and everyone is thinking, he will not leave us.
आणि प्रताप रुद्र महाराजांना एक खास कृपा प्राप्त झाली. त्यांनी बघितले की जसं काही श्रीकृष्ण हे रासलीलेमध्ये प्रत्येक गोपी सोबत होते आणि प्रत्येक गोपीला वाटलं की श्रीकृष्ण केवळ माझ्यासोबतच नृत्य करतायत. द्वारकेमध्ये 16,108 महलांमध्ये प्रत्येक राणीना वाटलं की श्रीकृष्ण केवळ माझ्यासोबतच आहेत. तसेच या रथयात्रेमध्ये कीर्तन पार्टीमध्ये प्रत्येक भक्ताला वाटत होते की श्री चैतन्य महाप्रभू हे केवळ आमच्यासोबतच नृत्य करतायत.
अँड ही कुड सी दॅट द सेम लॉर्ड जगन्नाथ was dancing in front of Lord Jagannath as Sri Chaitanya Mahaprabhu. They are one and the same person having beautiful leela with each other.
आणि प्रताप रुद्र महाराजांनी अजून एक विलक्षण दृश्य बघितले की जगन्नाथ हे रथावर होते पण तेच जगन्नाथ त्या रथासमोर नृत्यही करत होते. जगन्नाथ आणि श्री चैतन्य महाप्रभू हे अभिन्न आहेत.
Because he swept the street as the servant of the servant of the devotees, he was given the highest realizations.
पण हा उच्च साक्षात्कार त्यांना कसा लाभला कारण त्यांनी प्रामाणिकपणे प्रेम भावनेने आणि सेवा भावनेने तिथे जगन्नाथांची सेवा केली होती.
Toward the end of the parade, King Pratap Rudra went into a garden dressed in a very simple garment and massaged Lord Chaitanya's legs and feet and chanted the Gopi Gita. This was instructed to him by Ramananda Rai and Sarvabhauma Bhattacharya.
Rath yatra jeva sampat ali teva Ramananda Rai ani Sarvabhauma Bhattacharya yanni tanna ek ajun ek chhan ek goshta sangitli ki tumhi Sri Chaitanya Mahaprabhunche jaun pay daba श्री चैतन्य महाप्रभू हे नृत्य करून फार थकले असतील आणि तेव्हा प्रताप रुद्र महाराज तिथे उपस्थित झाले पण त्यांनी आपल्या राजकीय कपड्यांचा त्याग करून फार साधे कपडे घातले आणि त्यांनी गोपी गीत गायले.
Hearing the loving prayers of the gopis in separation, Sri Chaitanya Mahaprabhu got up and embraced King Prataparudra, who was in disguise. He embraced him again and again and again and wept tears of the ecstasy of his love from his eyes. He bathed the king.
गोपी गीत ह्या गोपींच्या प्रार्थना आहेत श्री कृष्णांप्रती आणि ते शब्द जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रतापरुद्रांच्या मुखातून ऐकले तेव्हा त्यांची अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्यांनी जणू काही प्रतापरुद्र महाराजांची आंघोळच केली आपल्या अश्रूंनी.
King Prataparudra only wanted a darshan with Lord Chaitanya, just to sit before him for a few seconds and bow down. That's all he asked for. And here Lord Chaitanya is embracing him and crying on him and saying, "You are the most munificent. Please, you are giving me so much nectar. Who are you?"
Prataparudra Maharajanchi mool ichcha hoti ki fakta kahi kshan Shri Chaitanya Mahaprabhunchi bhet vhavi. Ani ithe kay hote hai? श्री चैतन्य महाप्रभू त्यांना वारंवार आलिंगन करतायत, अश्रुधारांनी त्यांची आंघोळ करतायत आणि त्यांना म्हणतायत, तुम्ही उदार आहात, तुम्ही उदार आहात, तुम्ही कोण आहात?
यू कॅनॉट टेल अ लाई टू द ॲब्सोल्यूट ट्रूथ.
परम सत्याला आपण कधी खोटं बोलू शकत नाही.
He couldn't say I'm King Prataparudra in disguise.
ते सांगू शकले नाही की मी प्रतापरुद्र महाराज आहे आणि फक्त एक खोटा एक दिखावा करतोय.
He told the truth of who he was.
त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे सत्य सांगितलं, मी कोण आहे.
He said, I am the servant of the servant of the servant of your servants.
त्यांनी नैसर्गिक रीत्या असं म्हटलं, मी तुमच्या दासांचा 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 दास आहे.
And the only aspiration I have in my life is to be the servant of the servant of your servants.
आणि माझी केवळ एकच इच्छा आहे की मी तुमच्या दासांचा दासांचा दास राहू दे.
Lord Chaitanya was so pleased he revealed his opulences of his form of Krishna.
श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्यावर एवढे खुश झाले की श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःचं कृष्ण रूप हे त्यांच्या समोर दर्शन दिलं.
King Prataparudra came out of that garden and took the dust from the feet of every devotee.
श्री चैतन्य महाप्रभू एवढे खुश झाले की बाहेर येऊन त्यांनी प्रत्येक भक्ताचं पदधुली घेतली.
He continued his dharma as a father, as a husband, and as a king in that spirit of the servant of the servant of the servant.
माफ करा, प्रतापरुद्र महाराजांनी पदधुली घेतली आणि त्यांनी पुढच्या अनेक वर्ष एक वडील, एक राजा आणि एक भक्त म्हणून आपला धर्म निर्वाह केला.
We are in Shivaji Park.
आपण आज शिवाजी पार्क मध्ये उपस्थित आहोत.
छत्रपती शिवजी, he revealed in his own character that same spirit.
शिवाजी महाराजांनी स्वतःच्या जीवनात हीच प्रवृत्ती आणि ह्याच भावना व्यक्त केल्या आहेत.
माय डिअर फ्रेंड वृंदावन दास प्रभू हॅज पब्लिश्ड अँड रिटन अ ब्युटिफुल बुक ऑन द लाईफ अँड टीचिंग्स ऑफ संत तुकाराम.
माझे एक मित्र आहेत वृंदावन प्रभू, त्यांनी तुकाराम महाराजांच्या शिक्षांवर एक पुस्तक लिहिलं आहे.
It describes how Tukaram, who was from a lower caste,
या पुस्तकात वर्णन आहे की कसे तुकाराम महाराज हे एका थोड्या खालच्या जातीचे होते.
Had such love, such devotion and such wisdom that even great Brahmins and everyone was aspiring to hear from him, to learn from him and to serve him.
पण विठ्ठला प्रति त्यांची एवढी अगाढ प्रेम होत की बरेच मोठे मोठे ब्राह्मणी त्यांच्याकडून भक्ती आणि ज्ञान स्वीकारण्यासाठी यायचे.
His humility, his character and the abhangas that he composed and he would sing was transforming the lives of everyone around him.
तुकाराम महाराजांची नम्रता, त्यांचं चारित्र्य आणि त्यांचे अभंग जे विठ्ठलाप्रती ते लिहायचे, त्यांनी जीवनात लोकांच्या अनेक अनेक लोकांच्या जीवनात परिवर्तन घडत होतं.
But it's the nature of the world. When people love you, others will envy you and hate you.
पण या जगाचा एक नियम आहे, जेव्हा काही लोक तुमच्याशी प्रेम करतात तेव्हा इतर काही लोक तुमच्याशी द्वेषही करतात.
I want to destroy you.
आणि कधी कधी हा द्वेष इथपर्यंत पोहोचतो की त्यांना इच्छा निर्माण होते तुमचा नाश करायची.
रामेश्वर भट, ही वॉज अ ब्राह्मण अँड अ व्हेरी लर्नेड स्कॉलर ऑफ वेदस.
रामेश्वर भट हे फार मोठे शास्त्री होते आणि फार विद्वानही होते.
He could not tolerate a lower caste person who was writing these poems. He considered them sentimental and he was misleading the world.
त्यांना हे सहन झालं नाही की एका खालच्या जातीचे व्यक्ती विठ्ठलाचं गुणगान करतायत आणि ते म्हणाले की हे काय भावनात्मक तुम्ही काहीतरी लिहिताय.
He chastised Tukaram with such harsh words.
त्यांनी तुकाराम महाराजांची भर्त्सना केली.
And he told Tukaram, you should take all your abhangas, all your compositions, and throw them in the Indrani river.
आणि त्यांनी एक शिक्षाही दिली तुकाराम महाराजांना की तुम्ही सर्व तुमचे अभंग घ्या आणि इंद्रायणी नदीत वाहून द्या.
He sang beautiful song to his beloved Pandurnath. And then he wrapped all his books with cloth, his abhangas, and he put some heavy stones on it. And with a prayer of love, he placed it in the river. It went to the bottom, was gone.
तुकाराम महाराजांनी एक प्रार्थना गायली विठ्ठलाला आणि स्वतःचे अभंग स्वहस्ताने एका दगडाला बांधून त्यांना नदीमध्ये विसर्जन केले.
The devotees were broken-hearted, but the arrogant people considered it a great victory.
भक्त सगळे सर्व दुखावले पण काही जे द्वेषी लोक होते त्यांना फार आनंद झाला.
संत तुकाराम ऑफर्ड ब्युटिफुल प्रेयर्स टू बिलव्हड कृष्ण विठोबा अँड ही कन्सिडर्ड हिमसेल्फ टू बी सो फॉलन. ही वॉज सो हम्बल. ही सॅट ऑन अ रॉक टू फास्ट. 13 डेज पास्ड when the supreme lord shri krishna appeared to him and told him he was going to return all the abhangas, all of the compositions, and they rose from the bottom of the indrani river floating on the top, and the devotees swam out and brought them to tukaram, and they were in absolutely perfect condition.
तुकाराम महाराजांचे जणू काही प्राणच गेले त्या अभंगांसोबत आणि त्यांनी ठरवलं की आता मी उपोषण करणार आणि एका नदीकाठी एका दगडावर बसून 13 दिवस त्यांनी उपोषण केले. पण 13 दिवसांनंतर श्रीकृष्ण त्यांच्या समोर दर्शन दिले आणि त्यांना म्हणाले की नाही मी तुझे अभंग तुला परत देतोय.
And even Rameshwar Bhatta became a disciple due to the experiences that he encountered.
आणि सर्वांसमोर हे अभंग जेव्हा परत आले हे दृश्य बघून रामेश्वर भट्टही हे त्यांचे शिष्य झाले.
When छत्रपती शिवजी heard about this, how after 13 days of being underwater, the abhangas came to the top of the river. He wanted to meet the saint, so he sent messengers with the royal umbrella and a royal horse to bring Tukaram to his palace.
जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर ही गोष्ट पडली की वाहून गेलेले अभंग परत उत्पन्न झाले आहेत तेव्हा शिवाजी महाराजांनी ठरवलं की तुकाराम महाराजांनी माझ्या राज्यात यावं आणि त्यांनी आपल्या सैनिकांसोबत मंत्र्यांसोबत त्यांना एक निमंत्रण पाठवलं.
He composed a beautiful prayer. Though, O Pandurnath, why are you tempting me like this? Why are you giving me things I don't like? I don't want royal umbrellas. I don't want to meet materialistic people. I only want to chant your names and serve you. I don't see a difference between an ant and a king. I don't see a difference between an ordinary pebble on the ground and pure gold. The only thing that has any value to me is loving devotion to you and the beautiful sound of your holy names.
तुकाराम महाराजांनी जेव्हा हे सर्व बघितले तेव्हा त्यांनी विठ्ठलाप्रती एक प्रार्थना रचली. ते म्हणाले की हे विठ्ठला तू माझी परीक्षा का बघतो आहेस. माझ्यासमोर एका दगडाचे आणि सोन्यामध्ये काही अंतर नाही.
He sent
those beautiful poems to Chhatrapati Shivaji.
आणि त्यांनी या प्रार्थना शिवाजी महाराजांना पाठवल्या.
And Shivaji came to the home that Tukaram was residing.
आणि शिवाजी महाराज त्यांची भेट घ्यायला तुकाराम महाराजांच्या घरी आले.
He bowed to him.
त्यांनी नमस्कार केला.
The king bowed to this simple sage, humble sage.
मोठे राजे शिवाजी त्यांनी एका साधारण व्यक्ती.
He gave him garlands of tulsi and garlands of flowers, and he offered him gold and wonderful royal gifts.
त्यांनी तुकाराम महाराजांना तुळशी हार दिले, फुलांचे हार दिले, फार सोनं दिलं.
Tukaram said, "The only thing I want is that you constantly chant God's Krishna's names and wear the Kanti Mala. Nothing is meaningful in this world except pure devotion."
तुकाराम महाराजांनी म्हटलं, माझी तुमच्याशी एकच अपेक्षा, एकच इच्छा व्यक्त करतो की तुम्ही गळ्यात कंठी माळा घाला आणि सदैव श्रीकृष्णांचे नाम स्मरण करा.
Anyone can say these things, but when somebody lives it and believes it, it has a great power.
हे शब्द कोणी बोलू शकतो, पण जर एखादा व्यक्ती हे शब्द जगत असेल आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या शब्दामध्ये एक विशिष्ट शक्ती असते.
Chhatrapati Shivaji took off his crown and put it on the floor. "I don't want this."
हे शब्द ऐकताच शिवाजी महाराजांनी आपला मुकुट जमिनीवर ठेवला आणि म्हणाले,
"He wore simple clothes."
त्यांनी साधारण कपडे स्वीकारले.
He went into the forest and just performed japa and bhakti throughout the entire day in seclusion.
आणि एकांतात त्यांनी हरिनाम जप सुरू केला.
And in the evenings he would come back to join the kirtan of Tukaram and all the devotees.
दिवसभर नाम स्मरण करून संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या कीर्तनात भाग घ्यायला ते मात्र यायचे.
He was completely detached and completely happy.
पूर्णपणे खुश होते या कार्यांमध्ये.
But his mother was in great distress. There's no king. And he doesn't even have children yet.
शिवाजी महाराज तर पूर्णपणे खुश होते, पण त्यांच्या आईंना खूप विलाप झाला, कारण त्या काळी शिवाजी महाराजांचे पुत्रही नव्हते.
His mother came to Tukaram and said, "What?" She was crying. She said, I'm the queen mother of the king, and now he's given up his duties and he's living like a simple sadhu. Who's going to rule the kingdom?"
जिजाबाई तुकाराम महाराजांकडे आले आणि म्हणाल्या, हे जर साधू झाले तर आता राज्य कोण करणार?
So that evening, when Shivaji came from the forest, Tukaram gave a talk to all the devotees about the importance of following one's dharma.
त्या दिवशी शिवाजी महाराज जेव्हा संध्याकाळी कीर्तनात उपस्थित झाले तेव्हा तुकाराम महाराजांनी एक चर्चा केली की प्रत्येक व्यक्तीने आपल्या धर्माचं पालन कसं करावं.
This is basic principle of Sri Bhagavad Gita.
श्रीमद भगवत गीतेत हा मूळ सिद्धांत आहे.
If we have deep attachment to sadhus, deep attachment to the holy names, if we live with character, without hypocrisy, without cheating others, if we have Krishna in the center of our life, sam siddhir hari toshanam.
गीतेत सांगितलं आहे की जर आपण आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू श्री कृष्णांना बनवला, आपली जर साधूंशी खूप आसक्ती असेल,
then we will attain perfection of life by performing our prescribed dharma.
तर आपल्या जीवन निर्वाह करता करता, धर्माचं पालन करता करता पण आपण परम यश गाठू शकतो.
After hearing this, Shivaji put his crown back on.
आणि शिवाजी महाराजांनी हे जेव्हा ऐकले तेव्हा त्यांनी आपलं राज्य पद होतं ते परत स्वीकारलं, आपलं मुकुट परत आपल्या डोक्यावर ठेवलं.
He bowed to Tukaram's lotus feet and bowed to his mother's lotus feet and went back to serve the citizens in the spirit of what he learned from his guru.
आणि त्यांनी परत आपल्या राज्याकडे पदार्पण केलं सेवा या रूपाने राज्य करण्यासाठी.
So here we have the story of two great kings, Pratapa Rudra and Tukaram, and their example is teaching the same lesson that everything is the property of Shri Krishna, Jagannath.
And everything we do should be in the service of Jagannath. Whether we're in business, whether we're in engineering, whether we're farmers, whether we're educators, whether we're kings or whether we're swamis.
आज आपण दोन राजांची कथा ऐकली, प्रताप रुद्र महाराज आणि शिवाजी महाराज. यातून आपण एक गोष्ट शिकलो की आपण कुठल्याही व्यवसायात असू पण आपण श्री कृष्णांची भक्ती करू शकतो आणि यश मिळवू शकतो.
And that is the spirit of Ratayatra, that everyone from every nation, from every caste, from every religion, from every educated or uneducated, from every type of occupation, we all come together as one family with appreciation and respect that everyone is a beloved child of Sri Krishna.
आणि रथयात्रेमध्ये सहभाग करण्यासाठी हीच भावना आहे. आपण कोणीही असू दे, आपण कुठल्याही व्यवसायाचा असू दे, पण आपण एकत्र येऊन एकमेकांना आदर देऊन आपण श्री कृष्णाच्या सेवेमध्ये संलग्न व्हावं.
For Lord Jagannath, the only thing is high, that is our love.
जगन्नाथांच्या दृष्टीने एकच फक्त गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला त्यांच्याशी प्रेम आहे का.
Not our material condition.
आपण भौतिक परिस्थिती आपली काय आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नाही.
श्री चैतन्य महाप्रभू ब्रॉट द होल वर्ल्ड टुगेदर एट रथयात्रा टू जॉइन हार्ट्स व्हाइल वी चैंट द होली नेम्स.
श्री चैतन्य महाप्रभूंनी अशा प्रकारे पूर्ण जगाला रथयात्रेमध्ये सामील व्हावं असं अशी सोय केली की आपले हृदय जुळून आपण एकत्र होऊन श्री कृष्णांचे भक्त बनू.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. And Srila Prabhupada, in the spirit of Sri Chaitanya Mahaprabhu's supreme compassion, he brought the mission of pure devotional service, the spirit of Vrindavan throughout the world, and he established Rathyatras, not only in almost every city, but in places like Mumbai, so many Rathyatras in cities. And in doing so, bringing all of us together to chant, to dance, to hear Hari Katha, to take Krishna's prasadam.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या याच दयेचं स्वरूप हे श्रील प्रभुपादांनी इस्कॉन संस्थेच्या द्वारे आपल्याला सर्वांना दिलंय. गावोगावी शहरोशहरी आज रथयात्रा होत आहेत आणि मुंबई मध्ये खास करून एक नाही तर अनेक अनेक रथयात्रा होत आहेत.
द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज व्हेरी स्पेशल प्लेस विथ इन प्लॅनेट अर्थ.
महाराष्ट्र हा प्रदेश आहे, हा पृथ्वीवर एक खास प्रदेश आहे.
पंढरपूर, नाशिक, द रिव्हर गोदावरी, सो मेनी होली प्लेसेस, कोल्हापूर आर हिअर.
याच महाराष्ट्रात पंढरपूर, नाशिक, कोल्हापूर, पवित्र गोदावरी नदी इथेच वाहत आहे.
सो मेनी ग्रेट सेंट्स हॅव ट्रॅव्हल थ्रू हिअर अँड हू हॅव लिव्ड हिअर over the centuries.
Hazaro varshan madhe anek anek sant ithe rahile ahet, ithun tanni gele ahet.
Three particular devotees, Shamananda Prabhu, Bhagavan Prabhu, Rohini Kumar Prabhu, have tirelessly worked for about 15 or 20 years to translate the Srimad Bhagavatam as perfectly and as precisely as possible into Marathi language.
आणि तीन खास भक्त आहेत, श्यामानंद प्रभू, रोहिणी कुमार प्रभू आणि भगवान प्रभू यांनी अथक प्रयत्न करून श्रीमद भागवताचे मराठीमध्ये आपल्याला भाषांतर दिले आहे.
And I remember seeing sometimes publishers, they have their deadlines. They were pushing them to get it done.
आणि बरेच वेळा मी बघितलंय की जे पुस्तक छापतात ते लेखकामागे फार आग्रह करतात की तुम्ही या या तारखेपर्यंत सगळं काही संपवा.
But they would never ever compromise the quality of the translation.
पण या तीन भक्तांनी भाषांतर करताना कधीही त्यात काही एक छोटीशी एक चूक केली नाहीये किंवा काही जागा सोडली नाहीये.
Because they wanted
out of their love for the people of Maharashtra to give the exact perfect representation of the Srimad Bhagavatam and Srila Prabhupada and all of the great Acharya's purports.
या तीन भक्तांनी अथक प्रयत्न करून आपल्या समोर जशी आहे तशी श्रीमद भागवतम आपल्या समोर प्रस्तुत केले आहे.
I have traveled around the world to many places and I have never seen any literature where there was constant, every day, very diligent work take so long. Because they really wanted to present Srimad Bhagavatam perfectly. It's perhaps the most precise and devotionally expert translation of the Srimad Bhagavatam outside of Prabhupada's original English in the world.
मी माझ्या अनुभवाने सांगू शकतो की या भक्तांनी प्रत्येक दिवस एक एक दिवस एक एका शब्दाचा बरोबर अर्थ देऊन आणि भक्तिमय त्याला एक सार देऊन असे पहिल्यांदाच कदाचित घडलंय. प्रभुपादांनी एक स्वतःचं एक भाषांतर केलं होतं संस्कृतातून इंग्लिशमध्ये आणि आता या भक्तांनी त्याच भागवताला मराठीमध्ये आपल्या समोर प्रस्तुत केलं आहे.
श्रीमद भागवतम इज द क्रेस्ट ज्यूल, द एसेन्स ऑफ ऑल वेदस.
सर्व वेदांचा सार म्हणजे श्रीमद भागवतम.
Srila Prabhupada, year after year after year, he would spend almost all night, every night, wherever he was in the world, translating and writing purports for Srimad Bhagavatam.
Srila Prabhupada kuthehi asle tari roz ratri na visarta Srimad Bhagavatacha bhashantar karayche.
These devotees have captured that spirit with that dedication to present to all of you the Marathi Srimad Bhagavatam.
आणि या तीन भक्तांनी श्रील प्रभुपादांची हीच भावना स्वीकारून प्रत्येक दिवशी श्रीमद भागवताचं भाषांतर केले आहे.
And after all of these years, tonight it is being released.
आणि 15 ते 20 वर्षांच्या मेहनतीनंतर आज आपण हे श्रीमद भागवत तुम्हा सर्वांसमोर प्रस्तुत करत आहोत.
It is historical.
ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे.
And now we will release the Srimad Bhagavatam, and I humbly request each and every one of you, even if you don't speak Marathi, to purchase at least one set.
आणि आता मी सर्वांसमोर याचं उद्घाटन करीन आणि माझी एक नम्र विनंती आहे की जरी तुम्ही मराठी भाषा बोलत नसाल तरी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही पण हा श्रीमद भागवत स्वीकार करा.
The wisdom, the mercy, the grace that is within these books is more valuable than everything else within Brahma's creation.
श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये श्रीकृष्णांची कृपा दया जी उपस्थित आहे ही या ब्रह्माजींच्या पूर्ण सृष्टीमध्ये सर्वाधिक मौल्यवान गोष्ट आहे.
And what greater place is there to release this historical epic of Srimad Bhagavatam in the Marathi language than Shivaji Park on the night of Rath Yatra.
आणि असा हा दिव्य ग्रंथ आहे याचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र प्रांत आणि त्यातही मुंबई आणि त्यातही शिवाजी पार्क याच्यापेक्षा सर्वोत्कृष्ट जागा कुठली असेल.
In the year that of the 50th anniversary of Srila Prabhupada's establishing the International Society for Krishna Consciousness.
आणि हे वर्षही फार विशेष आहे. 50 वर्ष झाले आहेत इस्कॉन संस्थेची स्थापना होऊन.
And after the book release, we will have a dancing kirtan, so please stay if possible. And then we will go to the Srimad Bhagavatam stall. And if you like, Shamsundar Prabhu and myself will sign the books for all of you.
तर आता पुस्तकांचं उद्घाटन होईल त्यानंतर आपण हरिनाम संकीर्तन करूया आणि त्यानंतर मी आणि श्यामसुंदर प्रभू हे त्या बुक स्टॉलला जाऊ आणि तिथे आम्ही सही जर तुमची इच्छा असेल तर करू.
We'd like to call Shyamananda Prabhu and Rohini Kumar Prabhu, two of the primary translators, to the stage.
मी विनंती करतो की श्यामानंद प्रभू आणि रोहिणी कुमार प्रभू यांनी कृपया स्टेजवर यावं.
I thank you very much.
खूप खूप धन्यवाद.